सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर उद्यम भावे यंत्रज्ञाने शास्त्र शोध फलदायी भावे भरभरून उत्पादन भावे त्यासाठी जन जुळणी यावे संघटने विण होणे नाही समजून घेऊ चला खरोखर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर फुला फळांचे रान वनांचे तगड्या हसऱ्या गावकऱ्यांचे धनधान्याचे दुधा मधाचे गाव सजावे पुनश्च साचे सजीव त्यांचे लोक संघटन सर्वा आधी हवे तेच तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर बंधुभाव असमानतेचे असू दे नाते नवे समंजस समरस का अन अभंग एकी ज्या धर्माने होते बळकट एक जात जे घट्ट जोडते हिंदूपणाचे सूत्र निरंतर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर भारत भूसे कसे प्रशासन परराष्ट्रांशी कैसे बंधन कसे जागतिक संस्था चालन कसे न्याय संस्था संचालन या सर्वास्तव हवे संघटन दूरदृष्टीचे आणि उच्चतर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर भारत भू स्वातंत्र्य संगरी कोण कालचे होते रिपुजन कोण आजचे आणि उद्याचे कसे सैन्य दल करण्या रक्षण या सर्वांची कशी बांधणी अवलंबून असते कोणावर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर